नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबर दिता. बिहारात काडिल्ल्या वोट चोरी रॅली वेळार काँग्रेसीचे फुडारी राहुल गांधी हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी तांच्या सर्गेस्त आवयविशीं केल्ल्या अपमानकारक विधानाचो निशेध करीत भारतीय जनता पक्षान पणजी भाजपा कार्यालय ते काँग्रेस हाऊसा मेरेन मोर्चा काडलो. ह्या वेळार भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसीचे फुडारी राहुल गांधी हांचो निशेध करीत राहुल गांधी हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची जाहीर माफी मागची अशी मागणी केली. भाजपान एक बरे सरकार जनतेक दिला ते काँग्रेसीच्यान पळोवं नजो म्हूण काँग्रेस पक्ष सुडाच्या राजकारणान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचेर आरोप करपाक लागल्यात असे आरोप ह्या वेळार भारतीय जनता पक्षाच्या फुडाऱ्यांनी केले. मडगावच्या काँग्रेसीच्या नव्या उक्तावण जाल्ल्या कार्यावळी वेळार भारतीय जनता पार्टीन मोर्चा काढलो. तशेंच पणजे भाजपान काडिल्ल्या निशेध रॅलीच्या फाटभुंयेर काँग्रेसीच्या बॅनराचेर काळी शाय मारपाच्या घडणुकेचो काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकार आनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निशेध केला. हे हलके आनी बाबत दर्जाचे गोंयात जाले राजकारण असो आरोप पाटकार हांणी केला. काँग्रेसीन भाजपाच्या सरकारातले वोटर्स के मुक्तडार हाडले म्हूण भाजपा सुडबुद्दीन अशें घाण राजकारण करता अशें अमित पाटकार हांणी म्हळां. गोंयात कोळसो हातरपाच्या प्रमाणात वाड जावची ना, परवानगी दिल्या तितल्याच कोळशाची येरादारी जातली, ताचे वयर कोळशाची येरादारी जावची ना अशें मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी म्हळां. हॉस्पेटी वास्को मेरेन रेल्वे दुट्टीकरणाचो केंद्र सरकारान मान्यताय दिल्या उपरांत काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आनी रेव्होल्युशनरी गोवन्स हांणी सरकार गोंयात डबल ट्रॅकिंगावरवी कोळशाची येरादारी करपाक सोदता. प्रदूषण जावन सैम इबाडटलो, लोकांची भलायकी इबाडटली असो आरोप विरोधी पक्ष फुडाऱ्यांनी केल्लो. तांच्या ह्या आरोपाविशी जाप दितना कोळसो हातरपाचे प्रमाण वाडचे ना, तशेंच रेल्वे दुट्टीकरणाचो फायदो गोंयच्या पर्यटनात तशेंच वेवसायीक पांवड्यार लेगीत जातलो अशें मुखेलमंत्र्यान म्हळां.
ऑपॉर्च्युनिटी एकदां सांगता, कोळ जितको आसा पळय न्ही ताजी कॅपेसिटी आनीक वाडचे ना गोंयांत. हांव क्लियर करता, इतके जर तेंच्यांनी म्हटलें ते कोळ तो घेता शब्द तितून म्हटलेले आसा. क्लियर कट जर पळय ट्युरिजम म्हटलेलं आसा, ट्रेड म्हटलेलं आसा, बाकीचे सगळे आसा भितर. वाय जे टिकून कोल जितके परमीट केल्लो आसा पळय आतां पर्यंत तितको ताज्या वयर वाडचो ना.
शिक्षक दिसा निमतान राज्य सरकाराची मुखेल कार्यावळ पणजेत जातली आनी ह्या कार्यावळीक हजर रावपा खातीर इत्सूक आशिल्ल्या शाळांनी नोंदणी करची अशें शिक्षण संचालक शैलेश झिंगणे हांणी सांगला. 64वो राज्य पांवड्यावेलो शिक्षक दीस सुवाळो 5 सप्टेंबराक सकाळी 10 वरांचेर कला अकादमी सभाघरांत जातलो. ह्याच कार्यावळीत मुख्यमंत्री वशिष्ठ गुरू पुरस्कार 2024-25 प्रदान करतले. उत्कृष्ट माहिती तंत्रज्ञान कार्यशाळे खातीरचो म्हजी लॅब बरी लॅब राज्य सरकाराचो पुरस्कारूय ह्याच कार्यावळीत दितले अशें शिक्षण संचालनालयान उजवाडाक दिल्ल्या परिपत्रकांत म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पेक्षा कोणूच अर्थवेवस्था बऱ्या तरेन वेवस्थापीत करूंक शकना हे ह्या तिमाहीत 7.8% जीडीपी वाडीन हे सिद्ध केलां. प्रधानमंत्री मोदी भारताक स्वावलंबी करपाक मेक इन इंडियाक प्रोत्साहन दिवप आनी स्वदेशीचो अवलंब करपाक सांगत आसता अशें केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हांणी म्हळां.
भारत में बनी हुई चीजें को इस्तेमाल करना चाहिए, मेक इन इंडिया को बढ़ावा देना चाहिए और भारत को आत्मनिर्भर बनाना है. ये तो प्रधानमंत्री जी पिछले 11 सालों से बार बार लोगों को अपील कर रहे हैं और हम लोग भी हर जगह यही बोल रहे हैं.
रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्रालयान जाहीर केल्ल्या अधिकृत आकडेवारी प्रमाण 2019-2023 ह्या काळात गोंयातल्या रस्त्याच्या अपघातात 1037 जणांक मरण आयले. फाटल्या वर्सा 2023 हो आंकडो 290 आशिल्लो. ह्या 5 वर्सांच्या काळात राज्यात वट्ट 14521 रस्ते अपघात जाल्यात. गोंयात 2023 वर्सा मरण येवपाचे प्रमाण 1.99% आशिल्ले आनी देशातले सगळ्यात उणे अपघात जावपी राज्य म्हणून गोंय 8व्या सुवातेर आशिल्ले. रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्रालयान निर्भया येवजणेवरवी वाहन ट्रॅकिंग निरीक्षण केंद्र अजून सुरू करूंक नाशिल्ल्याचो अहवालात म्हळा. गोंयात ही यंत्रणा चालीक लावंक ना जाल्यार देशातल्या 14 राज्यांनी ही यंत्रणा चालीक लायल्या. बायलांच्या सुरक्षिततायेचे नदरेंतल्यान येरादारी करतना थर्ड ट्रॅकिंग साधनां आनी आपत्कालीन बटनां बसयल्ल्यो भौशीक सेवा वाहनां आसची, ह्या यंत्रणेवरवी रियल टायम निरीक्षण जावचो हे हेतान सरकारान ही यंत्रणा सगळ्या राज्यांनी भौशीक येरादारी सुविधेक लावन घेवची म्हूण ही येवजण चालीक लायल्या. चांदर सिमेन चषक आंतरग्राम फुटबॉल सर्तीत स्पोर्टींग क्लब दवर्ली पंगडाक 5-4 गोल फरकान पराभव करून युनायटेड स्पोर्ट्स क्लब सुरावलीन उपांत्य फेरयेत प्रवेश मेळयला. पणजे वेळच्या नोंद केल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 30.2 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान तापमान 24.5 डिग्री सेल्सियस नोंद जाला आनी हवेतली आर्द्रता 97% आसा. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.